श्रीराम श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 60वा श्लोक आहे. मनाराम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी काय वानू जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोण आता. ज्या रामाचं एवढं महत्त्व सांगितलं, सतत सांगता येते की रामाचं महत्त्व काय आहे. हा राम आहे तरी कसा, त्याचं श्रेष्ठत्व नेमकं कशात आहे, काय महात्म्य आहे, ते या श्लोकात सांगितलेलं आहे. राम कसा आहे, कल्पतरू कामधेनू आणि चिंतामणी हे शब्द नेहमी वापरले जातात. कल्पतरू काय करतो, जी मनात कल्पना येईल, कल्पतरूच्या ठिकाणी त्याच्या तळी उभं राहिलं म्हणजे जी काही मनात कल्पना येईल ती ती कल्पना पूर्ण करतो, म्हणून त्याला कल्पतरू म्हटलं. कामधेनू काय म्हटलं, की जी कामना येईल ती कामना तुमच्या पदरात टाकण्याचं काम ही कामधेनू करत असते. आणि चिंतामणी, जे चिंतन मनात घडतं ते पूर्ण करण्याचं काम हे चिंतामणी रत्न करत असतो. ते म्हणतात रामाच्या ठिकाणी सगळं काही आहे, तो कल्पतरू आहे, कामधेनू आहे आणि चिंतामणी आहे. एवढंच नव्हे तर निधी सार ऐश्वर्यही सगळं सत्याच्या जवळ आहे. सर्व तऱ्हेचं ऐश्वर संपन्न, जी इच्छा होईल भक्ताला ती पुरी करण्याचं सामर्थ्य, असं सगळे या रामाच्यामध्ये आहे. मग ज्याला राम मिळाला त्याला काय चिंता आहे बरं कसली. म्हणून जाणकारी मंडळी असतात, शहाणी मंडळी असतात, ती रामालाच मिसळायला आपल्याला मिळवायला पाहतात. जसे एकदा एक गोष्ट सांगितलेली आहे, एका बादशाकडे एकजण काहीतरी मागायला गेला आणि बादशाहच परमेश्वराच्या पुढे अल्लापुढे हात जोडून त्याच्यापुढेच भीक मागत होता. तेव्हा हा परत चालला. तेव्हा म्हटलं परत का चालला, तर म्हटलं मी जे मागण्याकडे तुमच्याकडे आलो होतो मागण्यासाठी, तर तुम्हीच त्याच्यापुढे मागता आहात, मग मी ज्याच्याकडे तुम्ही मागतात त्याच्याकडेच मी मागतो, तुमच्याकडे कशाला मागतो. याचा अर्थ ज्या परमेश्वराजवळ रामाजवळ सगळं काही आहे, काही मागायचंच झालं तर त्याच्याकडे मागावं. पण खरं सांगायचं म्हणजे संसारातलं काही मागूच नाही. संसार हा प्रारब्धाधीन आहे, त्याच्यामध्ये आपण किती खटपट केली करायची, प्रयत्न सर्व तऱ्हेनं करायचे. प्रारब्ध ह्याचा अर्थ नुसतंच कपाळाला हात लावून बसायचं नाही, परंतु जी कर्म आपण या जन्मात पूर्वजन्मात केलेली असतील तसं एक प्रारब्ध बनत असतं. प्रारब्ध संचित आणि क्रिय माणसं आहे, तसं एक प्रारब्ध घडत असतं आणि मग ते प्रारब्धात जे असेल ते त्याला मिळत असतं. एखाद्याच्या प्रारब्धात जर ठराविकच ऐश्वर असेल, ठराविकच काही मिळायचं असेल, तर त्यांनी खिटपट खटपट केली, लांडी लबाडी केली, दुसऱ्याचं ओरपलं, लुबाडलं, चोरलं, तरी ते त्याला टिकणार नाही. आणि जर त्याच्या प्रारब्धात असेल कुठूनही अचानक धनलाभ म्हणा, माणसांची त्याला जी हवी असेल भेट ती म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. कारण त्याच्या कर्माने प्रारब्ध बनलेलं आहे आणि प्रारब्धानुसार त्या गोष्टी घडत असतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन असं म्हटलेलं आहे. पण परमार्थात मात्र प्रयत्नाला विशेष महत्त्व आहे. जितके तुम्ही प्रयत्न कराल तितकं त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करायचे आहे त्याच्यात. आणि इथं रामाची कृपा होईल याचा अर्थ काही फारच अडचण असली तर तेव्हा दासी आठवावा हरी असं म्हटलेलं आहे. तर रामाला आठवायचं आहे. बाकीच्या वेळेला एरवी संसारातलं मागायचंच नाही आहे. त्याच्याकडे जर मागायचं असेल तर त्याला सांगायचं मला भक्ती दे, वैराग्य दे, तुझी गोडी लागू दे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला तुझ्याकडे यायचं आहे, मला तूच पाहिजे आहेस, मी तुझा आहे, तू मला कधी म्हणशील की तू माझा आहेस याची मी वाट बघतोय. ज्या क्षणाला तू म्हणशील तू माझा आहे त्या क्षणी मी मोकळा झालो, तू नेशील तसं जायचं, तू ठेवशील तसं राहायचं, जे खायला देशील ते खायचं, जो कपडा देशील तो द्यायचा घ्यायचा, पण कुठल्याही गोष्टीत मला अमुक हवं अशी बुद्धी मला देऊ नको, किंबहुना मागण्याची बुद्धीच देऊ नकोस. कारण मी जर तुझा असेन तर मला काय पाहिजे ते त्याला कळणार नाही का? तो देणार नाही का आपण? मग मागायचं कशाला? हा बोध जसा जसा भगवंताच्या सान्निध्यात जायला लागतो, साधना सादर करायला लागतो साधक, तसं तसं त्याला हे बोध होत जातो. आणि म्हणून साधकाला जर विचारलं काय पाहिजे, काही नको, एक भगवंत, त्याच्या चरणाशी आपल्याला आश्रय पाहिजे, तिथं मला लोटांगणी जायचं, तिथं शरणागत व्हायचं आहे, असा बोध होतो. त्यामुळे साधनेच्या आनंदांगाने करत असताना साधक किंवा परमार्थामुळे निष्क्रियता येते असं समजू नये, समाधान येतं, शांती येते. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, चित्ती असो द्यावे समाधान. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी स्थिती आपल्याला प्राप्त झाली त्या ठिकाणी समाधानाने राहा, शांतीनं राहा. शांती समाधान असेल तर तेच स्थान भगवंताला आवडतं. आपल्या अंतःकरणात जोपर्यंत व्यग्रता, दुःख, कुणाविषयी द्वेष आहे तोपर्यंत भगवंत तिथे येणार नाही. तो बघतो अंतःकरण निर्मळ आहे का, तर त्या निर्मळ अंतःकरणामध्येच गोपाळ वास करतो. त्यामुळे आपला जो प्रयत्न राहील तो आपलं अंतःकरण निर्मळ कसं राहील ते बघायला पाहिजे. म्हणून मना राम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी काय वानू, काय त्याचं महत्त्व मी वर्णन करणार, शब्दात त्याचं महात्म्य काय सांगणार आहे बरं. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, त्याचं कारण सर्व जे काही चाललेलं आहे त्याच्या सत्तेनं चाललेलं आहे हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे. यदृच्छे विण हालत नाही वृक्षाचेही पान, त्याची इच्छा नसेल तर वृक्षाचं पान देखील हालणार नाही, इतकं त्याचं सामर्थ्य सर्व वस्तूत कणाकणात भरलेलं आहे. असं असताना त्याच्या वेगळं मी काय करणार, काय मागणार, मला काय हवं असणार? फक्त हा बोध लक्षात राहायला पाहिजे की तोच सर्व काही करतोय. मी कोणीही नाही हा मी संपूर्णपणे गेला पाहिजे. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता, असं स्वामी स्वरूपानंद आपल्या वरप्रार्थनेत म्हणतात. तसं इथं मी संपला पाहिजे आणि तूच कायत्व आहेस हा भाव ठेवला पाहिजे. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, असं झालं तर मूळ तुटे उद्वेगाचे, मग उद्वेग संपला. जे काय घडलंय ते त्याची इच्छा, चांगलं घडलं त्याची इच्छा, वाईट घडलं तरी त्याची इच्छा, त्याची इच्छा म्हणावी नाही तर त्याची कृपा म्हणावी. त्याही वर पातळीवर जाऊन काही गोष्ट घडली त्याची कृपा, कदाचित त्याचं विस्मरण मला होत असेल तेव्हा हे संकट आलं, या संकटामुळे मला त्याचं स्मरण व्हावं. आणखीन एक गोष्ट आहे की काही काही संकटं येतात तेव्हा आपण म्हणतो भोग भोगावे लागतात, हे भोगावे लागतात हे खरं, पण भोग आपल्या कर्मानुसार आपण भोगत असताना सुद्धा त्यावेळेला आपण जर भक्त असू साधना करत असू तर त्या भोगातून त्या संकटातून बाहेर काढायला मदत करणारा देखील तो परमेश्वरच असतो, हाही भाव पक्का मनात ठेवावा. त्यामुळे परमेश्वराने असं कसं केलं म्हणू नये. त्या संकटाच्या वेळी देखील आपल्या मदतीला धावून येणारा तोच असतो, आत बाहेर तोच भरलेला आहे, त्याला माहीत नाही का आपलं काय आहे ते. आणि आपण जर ईश्वराचं लेकरू आहोत तर त्या लेकराला त्रास व्हावा असं कसं वाटेल. तरी देखील काही गोष्टी त्या लेकराला शिकवण्यासाठी, त्याला सन्मार्गावर ठेवण्यासाठी काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे जे जे होईल ते पहावे असं म्हणावं. आणि ईश्वराचं नाम कदापि सोडू नये. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता काय असी कोण आता. आता असा जो राम आहे, सर्व सामर्थ्यवान, सर्वज्ञ, सर्वव्यापी असा जो आहे परमेश्वर, त्याच्याशी आता साम्य कोणाचं दाखवणार बरं मी. आपण एखादी गोष्ट माहिती नसली म्हणजे आपण दृष्टांत देतो ह्याच्यासारखा तो आहे, तसं आपल्याला त्याच्याशी साम्यता दाखवायला या विश्वात काय आहे बरं की जी गोष्ट त्याला आपण साम्यतेसाठी घ्यावी कोणतीच घेता येत नाही. तरी देखील आपण म्हणतो पुन्हा नभा सारिखे रूपया राघवाचे, नभ जसं व्यापक आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, तसं या राघवाचं रूप आहे. पण त्या नभालाही व्यापून राहिलेला असा हा राम आहे. त्यामुळे त्याला कोणती गोष्ट साम्यतेसाठी घेता येत नाही, त्यामुळे त्याची उपमा कशाला देणार, काय करणार. तेव्हा काहीच न करता शेवटी जसं म्हटलं आहे, काहीच न बोलता नुसती चरणी ठेवीजे माथा ह्याची बले. त्यामुळे काय त्याच्याबद्दल बोलता येण्यासारखं असेल, वर्णन करता येण्यासारखं असेल, करावं. पण शेवटी म्हणता येतं की ह्याचं वर्णन करता येत नाही, त्याचं महात्म्य सांगता येत नाही, त्याच्या चरणावर आपण माथा ठेवावा आणि शरणागत व्हावं हे सर्वात चांगलं आहे. म्हणून पहा, मना राम कल्पतरू कामधेनू, निधी सार चिंतामणी काय वानू, जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. जय जय रघुवीर समर्थ.